यशया अध्याय 36। हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14 वर्षी अशुराचा राजा सन्नेरीब याने यहुदाच्या सर्व तटबंदी नगरावर हल्ला केला आणि त्याचा ताबा घेतला। नंतर अशुराच्या राजाने रबशाके याला आपल्या मोठ्या सैन्यासह लाखिशाहून एरुश्लेममध्ये हिजकिया याच्याकडे पाठवले। तो वरच्या तळाच्या नळाजवळ परटाच्या शेताच्या रस्त्यावर येऊन पोचला आणि उभा राहिला। मग हिजक्याचा मुलगा एल्याकीम, घरावरचा कारभारी व शेबना, चिटणीस व आसापाचा मुलगा यवाह, इतिहास लेखक हे त्याच्याकडे भेटण्यास गेले। रबशाके त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन हिजक्याला सांगा, अशुराचा महान राजा म्हणतो, तुझ्या विश्वासाचा स्रोत काय आहे? तेथे युद्धासाठी मसलत आणि सामर्थ्य आहे असे सांगून तू फक्त निरर्थक शब्द बोलतो। आता तू कोणावर विश्वास ठेवतो? माझ्याविरुद्ध बंड करण्यासाठी तुला कोण धैर्य देतो? पहा, तू या मिस्राच्या ठेसलेल्या बोरूच्या चालण्याच्या काठीवर विश्वास ठेवतोस, पण जर मनुष्य आपल्या हातातील काठीवर टेकतो तर तो भेदून जाईल। जे कोणी एक मिस्राचा राजा फारो याच्यावर भरोसा ठेवतात तो त्यांना तसाच आहे, पण जर तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर यावर भरोसा ठेवतो, तर हिजक्याने ज्यांची उंचस्थाने व वेद्या पूजेसाठी काढून टाकल्या आणि यहुदाला आणि यरुश्लेमेला म्हटले, तुम्ही यरुश्लेमेत याच वेदीपुढे उपासना करा, तोच तो आहे की नाही? तर आता मी माझा धनी अशुराचा राजा याच्यापासून एक चांगला प्रस्ताव तुझ्याशी करण्याची इच्छा आहे। मी तुला 2000 घोडे देईल, जर तू त्याच्यासाठी घोडेस्वार शोधण्यास समर्थ असलास तर। माझ्या धन्याच्या कनिष्ठ सेवकांतील एक नायकाचा तरी प्रतिकार तू कसा करू शकशील? तुम्ही रथ व घोडेस्वारांसाठी तुमचा भरोसा मिस्रावर ठेवता, तर आता मी येथपर्यंत प्रवास करून आलो ते या देशाविरुद्ध लढण्यास आणि नाश करण्यास ते परमेश्वराशिवाय काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर हल्ला कर आणि त्यांचा नाश कर। मग हिजकेलाचा मुलगा एल्याकीम आणि शबना व येवाह हे रबशाकेला म्हणाले, कृपया आपल्या सेवकाशी आरामी भाषेत बोल, कारण ती आम्हा समजते। कोठावरील लोकास तुमचे बोलणे समजेल, म्हणून तुम्ही आमच्याशी यहुदी भाषेत बोलू नका। पण रबशाके म्हणाला, माझ्या धन्याने मला तुझ्या धन्याशी व तुझशी हे शब्द बोलण्यास मला पाठवले आहे काय? कोठावर बसलेल्या मनुष्याने तुम्हाबरोबर आपली स्वतःची विष्ठा खावी आणि आपल्या स्वतःचे मूत्र प्यावे हे सांगण्यासाठी मला पाठवले नाही काय? नंतर रबशाके उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहुदी भाषेत म्हणाला, महान राजा, अशुराचा राजा याचे शब्द ऐका। राजा म्हणाला, हिजकियास तुम्हास भुरळ घालू देऊ नका, कारण तो तुमचे रक्षण करण्यास समर्थ नाही। परमेश्वर आम्हास खात्रीने सोडविल, हे नगर अशुर राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे बोलून हिजकियाने तुम्हास परमेश्वरावर भरोसा ठेवायला लावू नये। हिजकियाचे ऐकू नका, कारण अशुराचा राजा असे म्हणतो, माझ्याशी शांतीचा करार करा आणि माझ्याकडे बाहेर या। नंतर प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलाचे व आपापल्या अंजिराचे फळ खा आणि प्रत्येकजण आपल्या स्वतःच्याच टाकीतले पाणी प्या। मी येईन आणि जो देश तुमच्या स्वतःच्या देशासारखा आहे, धान्याचा व नव्या द्राक्षरसाचा देश, भाकरीचा व द्राक्षमळ्याचा देश, त्यामध्ये मी तुम्हास नेईपर्यंत तुम्ही असे करा। परमेश्वर आपल्याला सोडविल असे सांगून हिजक्याने तुम्हास चुकीचा मार्ग दाखवू नये। अशुर राजाच्या सामर्थ्यापासून कोणत्या राष्ट्रातील देवानी आपल्या लोकास सोडविले आहे काय? हमात आणि अफरद यांचे देव कोठे आहेत? सफराईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शमरोनाला माझ्या सामर्थ्यापासून सोडविले काय? ज्यांनी आपला देश माझ्या सामर्थ्यापासून सोडवला आहे असे या देशाच्या सर्व दैवतांपैकी कोण आहेत? तर परमेश्वर माझ्या हातून यरुश्लेम सोडविल काय? पण लोक शांत राहिले आणि त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यास उत्तर देऊ नका अशी राजाची आज्ञा होती। नंतर हिजक्याचा मुलगा एल्याकीम, जो घरावरचा कारभारी होता, शबना, चिटणीस व आसापाचा मुलगा यवाह, इतिहास लेखक हे आपले कपडे फाडून हिजक्याकडे आले व त्यांनी त्यास रबशाकेचे शब्द सांगितले।